வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கதி காயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே புண்டரீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மகாராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர சமர்த்த. सद्गुरूंची लक्षणं पाहून झाल्यानंतर मुख्य सद्गुरूंचं लक्षण म्हणून समर्थांनी म्हटलं, ते पाहून झाल्यानंतर गुरु कसे असावेत कसे नसावेत अशा प्रकारे समर्थांनी जे वर्णन केलं ते आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये शिष्याला साधना करण्याचा आग्रह न धरणारे आणि इंद्रिय दमनाचं महत्व न सांगणारे असे गुरु नसावेत. जे आत्मविद्येचा उपदेश करतात आणि शिष्याच्या अंतःकरणातली अविद्या अज्ञान अविद्या बाधित करून शमदम इंद्रिय दमन याचं प्रतिपादन करतात असे सद्गुरु असावेत असं समर्थांनी सांगितलं. तसंच द्रव्याची अपेक्षा धरणारे सद्गुरु नसावेत. स्वतः करता द्रव्याची अपेक्षा आणि कार्याकरता द्रव्याची अपेक्षा या गोष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी नसाव्यात. मी मागच्या वेळेला म्हटलं की सतत वेगळे वेगळे प्रकल्प करून पैसे उभे करणं आणि पैशाकरता शिष्याच्या अधीन होणं आणि हव्यासानी स्वतः दीनरूप होऊन जाणं दीनवाण होणं अशा सद्गुरूंचा काही उपयोग नाही. तसं शिष्याची मर्जी सांभाळणारा शिष्य रुसू नये म्हणून मर्जी सांभाळणारा भीड सारू म्हणजे भिडेनी शिष्याच्या साधनेतली कुचराई सहन करणारा शिष्याकडे केवळ आपल्या उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणारा आणि त्याकरता चोरटा मैंद पामरू द्रव्य बंधू असं वर्णन समर्थांनी केलं. असे सद्गुरु असा सद्गुरु नसावा. ज्यामुळं आत्मज्ञान संपादन करणं हे अंतरे अशा नसत्या गोष्टींमध्ये शिष्यांना गुंतवणारा सद्गुरु नसावा. ज्या ठिकाणी ब्रह्माचा अनुभव आहे, ब्रह्मविद्येचा अनुभव आहे, आणि ती ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी म्हणून स्थूळ क्रिया साधन जे वर्णन करून सांगतात, असे सद्गुरू हे आत्मानुभव द्यायला समर्थ असतात. सद्गुरू तसे असावेत असं समर्थ म्हणतात. तसं आपल्या स्वतःची संपत्ती बडेजा आपल्या पोशाखावरून, आपल्या लांबलचक गाड्यांमधून, आपल्या ऐशोरामी अशा वर्तनातून, तशाच प्रकारे आपले मोठे मोठे आश्रम, तिथं असलेलं वैभव, मठ याचं प्रदर्शन करणारे, त्याच्यामध्ये रमून राहणारे असे सद्गुरू काही कामाचे नाहीत असं समर्थ म्हणतात. तसं काहीतरी गुप्त गोष्ट आहे असं सांगून कान मंत्र देणारे, जिथं उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे, तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी अशी महावाक्य जिथं उघड आहेत, तिथं परमार्थामध्ये निष्कारण गुप्तता राखणारा असा सद्गुरू नसावा. मी तुला सांगितलेला मंत्र यांना सांगू नको, यांना सांगितलेला मंत्र त्यांना सांगू नको, अशा प्रकारची गुप्तता राखणारा समर्थ असं म्हणतात की यांच्याकडे सामग्री तेवढीच असते गुप्ततेची. म्हणून शब्दज्ञान, स्वात्मानुभव किंवा ब्रह्मानंद आणि प्रबोधन शक्ती, करुणे सकट, दये सकट, प्रबोधन शक्ती ज्यांच्या ठिकाणी आहे असे सद्गुरू असावेत. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, परिविषयी लोलंगता, ऐसिया गुरुचे निसार्थकता होणार नाही. अद्वैत निरूपण करताना मोठ्या मोठा बहर येतो ज्यांच्या वाणीला, आणि सूक्ष्म सूक्ष्म निरूपणातली, अद्वैतातली, उपनिषदातली, गीतेतली प्रमेय ही उत्तम रीतीने जे सांगू शकतात, उत्तम तर्काने जे मांडू शकतात, ज्यांची वाणी रसाळ आहे, ज्यांच्या वक्तव्याला मोठं वजन आहे, ज्यांच्या वक्तव्यामुळं, निरूपणामुळं हजारो श्रोते मंत्रमुग्ध होतात, परी विषयी लोलंगता, पण असं असताना म्हणजे निर्गुणाचं महत्व, निर्गुणच सत्य आहे असं सांगणारे अव्यक्त अदृश्य अव्यय असा परमात्माच प्राप्तव्य आहे असे सांगणारे, प्रत्यक्षत मात्र स्वतःच्या इंद्रिय सुखामध्ये अतिशय रमलेले, शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविध विषय आहेत त्या विषयांचे जणू दास होऊन राहिलेले, लोलंगत झालेले, अद्वैत निरूपणी अगाध वक्ता परी विषयी लोलंगता, पण विषय समोर आले निरूपणाचं निरूपणाच्या ठिकाणी आणि व्यक्तिगत जीवनामध्ये त्याचा लवलेश दिसत नाही, ऐसे या गुरुचे निसार्थकता होणार नाही. अशा गुरुंच्यानी अशा गुरुंच्या योगानी सार्थकता होणार नाही असं समर्थ म्हणतात. विषयाच्या ठिकाणी किती आसक्त असावं आणि त्या आसक्तीच्या योगानी अन्यायपूर्ण वर्तन करावं, नैतिकता झुगारून द्यावी, कायदे देखील मोडावेत, प्रस्थापित कायद्यांना देखील उल्लंघावं, अशा प्रकारचं वर्तन करणारे जे गुरु आहेत त्या गुरूंमुळे शिष्याच्या जीवनामध्ये काहीही सार्थकता राहणार नाही. शिष्याचं जीवनाची सार्थकता होणार नाही आणि गुरु देखील घसरतात. अशा प्रकारचे गुरु देखील आपल्या पदावरून खाली आल्याखेरीच राहत नाहीत असं समर्थ म्हणतात. जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो. आपण सगळे सुजाण असल्यामुळं, विचक्षण असल्यामुळं आणि बाहेरच्या जगताचं भान आपल्या सगळ्यांना आहे असे श्रोते असल्यामुळं कुठेही उदाहरण सांगून किंवा कसं चाललेलं आहे हे सांगून वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही या निरूपणाचा. आणि उगीच टीका करण्यामध्ये जे प्रस्थापित आणि आत्ता कोणीतरी आहे त्यांच्यावर टीका करण्यात देखील तसा मतलब काही नाही. जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो असं समर्थ म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी साधारण अंदाजे वातावरण पाहायचं, त्यांना काय आवडतंय ते पाहायचं आणि तशा प्रकारे सांगायचं. निरूपण समय जो आहे त्याचा अंदाज घ्यायचा आणि तिथला श्रोतृ समुदाय खुश होण्यासाठी म्हणून एखाद्या ठिकाणी कर्मकांड आवडत असेल, सोळ ओळ कर्मकांड, तर कर्मकांडानी आचार शुद्धी कशी होते, चित्तशुद्धी कशी होते, त्याच्यातून भक्ती प्रवणता कशी प्राप्त होते, आणि एका नियमित आणि कर्मकांडी जीवनानी आपल्या जीवनाचा उद्धार कसा होतो अंदाज घ्यायचा आणि त्या प्रकारे निरूपण करायचं. एखाद्या ठिकाणी अतिशय भक्तीपूर्ण वातावरण आहे, त्या ठिकाणी भक्ती बाबत भरभरून बोलायचं, मग दुसऱ्या परमार्थाच्या मार्गांवर टीका झाली तरी देखील चालेल. नामस्मरणाचं महत्व सांगताना ध्यानावर टीका करायची, योगावर टीका करायची, कारण समोरचा श्रोता खुश होतो. ध्यानाचं सांगत असताना नामस्मरणाला कमी लेखायचं, कारण समोर तसा श्रोता बसलेला आहे. समोर उच्छृंखल श्रोता बसलेला आहे, त्यांना तशा प्रकारे निरूपण करायचं, त्यांच्या भावना सांभाळत निरूपण करायचं. व्यसन असेल तर व्यसनामध्ये गढून गेलात तर अगदी अंतिम टोकाला जिथं सुख होतं तिथं परमात्मा पहा असं सांगायचं. असे बरेच पुण्यातच अशी मंडळी होती, त्यांचे मोठे मोठे आश्रम झाले. त्यामुळे समोर कसं वातावरण आहे ते पाहायचं आणि त्या प्रकारे बोलायचं. जर चमत्कार आवडत असतील समोरच्या श्रोत्यांना तर चमत्कारांचं वर्णन करायचं, रिद्धी सिद्धी आवडत असतील तर रिद्धी सिद्धींचं वर्णन करायचं. जैसा निरूपण समय तशी आपली पगडी फिरवायची, तशी आपली टोपी फिरवायची आणि त्याप्रमाणे बोलायचं. जिथं जाईल तिथं स्तुती करायची, जिथं जाईल त्यांची वाहवा करायची. जैसा निरूपण समय तैसेची मनही करी वायो. त्याच्याऐवजी जे सद्गुरु असतात ते भक्ती, ज्ञान, ध्यान, कर्म याचं जे सम्यक विवरण आहे ते कधीच सोडत नाहीत. आणि त्याच्यामध्ये जर चूक झाली तर भीडभाड धरत नाहीत. ते स्पष्ट सांगतात, जे आहे ते स्पष्ट त्यांनी सांगितलं पाहिजे. जसा निरूपण समय आहे तसा फिरणारा असा सद्गुरु असू शकत नाही. असे जे फिरतात त्यांच्या ज्ञानामध्ये खोट असते, त्यांना आत्मानुभव नसतो. असं असल्यामुळं त्या त्या बाजूने जाण्यामध्ये धन्यता मानतात. समर्थ तेच म्हणतात, समर्थ म्हणतात की कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. याचं कारण याला स्वतःलाच नीट माहीत नाहीये, वाचन भरपूर झालेलं आहे. असं असल्यामुळं सगळ्या विषयांवर बोलू शकतो पण आत्मबुद्धीचा खरा निश्चय याच्या ठिकाणी झालेला नसल्यामुळं आत्मज्ञान कशा सम्यक अंगाने होतं हे यालाच माहीत नाही. असं असल्यामुळं तो तशा प्रकारे अद्वैत परंपरा न मोडता निरूपण करू शकत नाही. निरूपणाच्या विषयाबरोबर वाहवत जातो आणि असा वाहवत जाणारा जो आहे तर त्याच्याकडून एक ठाम निश्चयात्मक असं निरूपण कधीच ऐकायला मिळत नाही. कारण हा प्रत्येक ठिकाणी वेगळं बोलणार, जिथं जसं आहे तसं ताल मान पाहून बोलणार. निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. आणि याचं निरूपण ऐकून सामर्थ्य आणि सिद्धी, रिद्धी आणि सिद्धी याचं यालाच आकर्षण असल्यामुळं हा शुद्ध आत्मज्ञानाच्या ऐवजी सामर्थ्याचं वर्णन आणि सिद्धीचं वर्णन याच्यामध्ये चरमून राहतो. अमुक अमुक संत होते त्यांनी आपल्या सामर्थ्यानी कशी कोणाची पीडा दूर केली, त्यांनी आपल्या सामर्थ्यानी कसं कोणाला नोकरी मिळवून दिली, त्याच्या सामर्थ्यानी आपोआप कशी कोणाची भरभराट झाली, मामासाहेब दांडेकरांना जर कोणी अशा प्रकारे विचारलं तर ते म्हणायचे की थांबा जरा, मी ज्ञानेश्वरीत असं काही आहे का पाहतो. आणि थोडं इकडं तिकडं चालायचे म्हणायचे की ज्ञानेश्वरीत काही नाहीये, जे ज्ञानेश्वरीत नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, मला काही सांगता येणार नाही म्हणायचे. अशा सामर्थ्याच्या कथा सांगून श्रोत्यांच्या चित्तामध्ये दुराशा निर्माण होते. हा दुराशेने भरलेला असतो सामर्थ्याच्या योगाने, आणि श्रोते देखील दुराशेने संत्रस्त होतात. एखाद्याकडे जाऊन आपला लाभ होईल सामर्थ्याचं वर्णन ऐकून म्हणून ते जातच राहतात. आणि अशी अट ही अशी दीर्घ काळाची असते. म्हणजे समजा दर शनिवारी दर्शनाला जायचं तर असे 21 शनिवार जायचं आणि मग पहा काय होतंय ते. दर मंगळवारी जायचं, दर गुरुवारी जायचं. अमावस्येला पौर्णिमेला जायचं. अमावस्या सोडून द्या, मला या क्षेत्राची फार माहिती नाहीये. पौर्णिमेला जायचं. आणि असं लोकांना निष्कारण सामर्थ्याच्या कल्पनेने बांधून ठेवायचं. हा जातो म्हणून तो जातो, तो जातो म्हणून आणि कोणीतरी जातो, मग आणि कोणीतरी जातो, मग पहिला विशेष काही होत नाहीये म्हणून जायचं बंद करतो, पण त्याच्यामुळे आणि पुढचा जातो आणि पुढचा जातो, असे लोक जातच राहतात. त्याच्यातून औपनिषदिक परमार्थ जो आहे तो परमार्थ अतिशय दूर राहतो, अंतरतो, त्याचा उपयोगही काही होत नाही. म्हणून सामर्थ्याचं वर्णन आणि सिद्धींचं वर्णन यामुळं श्रोते देखील दुराशेने संत्रस्त होतात आणि यांच्याकडून कधी ना कधीतरी आपल्याला काही ना काहीतरी मिळेल अशी आशा धरतात आणि ते सांसारिकच राहतात. अखेरपर्यंत सांसारिकच राहतात. त्यांची बुद्धी असार अशा संसारातून बाहेर काढणं हे जे सद्गुरूंचं खरं काम आहे ते कधीच होत नाही. समर्थ असं म्हणतात की नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश भगवंत आणि सामर्थ्यही अद्भुत सिद्धीचे नियोगे ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानाची नुसते व्यर्थ ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी बसे. आणि असं वर्णन करणारे असतात त्यांचं अंतर कसं असतं, ते स्वतःबद्दल काय विचार करत असतात हेही समर्थ सांगून जातात. त्यांच्या मनामध्ये असं राहतं की किती सामर्थ्यवान असे पूर्वी लोक होऊन गेले. ते ज्ञाते होते आणि रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी पाणी भरत होत्या. त्यांना भगवत प्राप्तीही झालेली होती आणि अद्भुत सामर्थ्यही त्यांच्या अंगी होत. आम्ही नुसतं ज्ञान सांगतो आहे. आम्हाला असं जर सामर्थ्य मिळेल तर आम्ही केवढं मोठं कार्य करू शकू. समर्थ म्हणतात की असा विचार करणारा जो गुरु असतो सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. त्याला स्वतःला अशा प्रकारचं सामर्थ्य मिळवण्याचा स्वार्थच त्याच्या मनातून कधी जात नाही. एकदा स्वामीजींकडे एक व्यक्ती आली आणि साधू होता. स्वामीजी म्हणतात की नाथपंथी साधू म्हणून जे ओळखले जातात तसा तो मनुष्य होता, भगवे कपडे घातलेला. कान फाटलेला, कान फाडून घेतलेला. कान फाटे म्हणतात की नाही, त्यामुळे ते विशिष्ट नाथपंथी तशा प्रकारे कान फाडूनही घेतात. ते म्हणाले मी आत बसलेलो होतो, तो आला तर खूप आत दुकानात येऊ नये म्हणून म्हणाले मीच काउंटर पशी आलो. काहीतरी ज्योतिष वगैरे सांगायला लागला तर त्याला मी थांबवलं. म्हणाले की थांब, तुला काय हवे ते सांग असं म्हणाले. त्याच्यावर तो म्हणाला की हात पुढं करा. ते म्हणाले मी हात पुढं केला, हातात त्यांनी अंगारा दिला, मूठमिठा म्हणाला, मूठ मिटली, मूठ उघडा म्हणाला, मोगऱ्याची फुलं. स्वामीजी म्हणाले मी दुसऱ्या क्षणाला त्याच्या हातात दिली, की मातीची फुलं आणि फुलाची माती याला भुरणाऱ्यांपैकी मी नाही म्हणाले. तुला काय हवेत ते पैसे घेऊन जा, एक 5 रुपये त्याला दिले आणि जा. हात चलाखी दाखवल्यामुळं कधी कधी ती सिद्धी आहे असं म्हणून दाखवली जाते आणि ती दाखवल्यामुळं समोरचा अवाक होऊन जातो, अवाक होतो. अनंतराव आठवले असं म्हणतात की जगत व्यापार वर्ज्य प्रकरणात असं ब्रह्मसूत्रच आहे, म्हणजे मनुष्य आपल्या शक्तीनी, जीव आपल्या शक्तीनी मातीचं ढेकूळ काय, मातीचा कणही निर्माण करू शकत नाही. इथं जे आहे त्याच्याऐवजी दुसरं काहीही मनुष्य निर्माण करू शकत नाही, सिद्धांतच आहे. आणि जर करत असेल तर त्याचा त्याला लखलाभ होवो. ते सापडतात करताना, सापडलेले आहेत कुठेतरी अंगरख्यातून, बाहीतून, मागून हात येतो, काहीतरी काढून देतात. त्यांचं जे सांगणं असतं ते सांगणं नेमकं असू शकेल, पण हे जे सामर्थ्य दाखवण्याचा प्रकार आहे त्यामुळं खूप लोक यावेत आणि कशाकरता यावेत कौन जाणे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयांशी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे योगे, ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे. शिष्याच्या किंवा श्रवण करणाऱ्याच्या अंतःकरणातली दुराशा म्हणजे स्वतःच्या भोगांविषयी दुराशा, संसाराविषयी असणारी दुराशा म्हणजे व्यर्थ आशा. घटनांविषयी दुराशा, अमुकच घडावं अशी दुराशा. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, तरच आत्मज्ञान होत. आत्मज्ञान फुकाफुकी होत नाही. दुराशा धरती ते वोखटे शब्द ज्ञाते कामिक, म्हणून अशा प्रकारची दुराशा धरतात ते वोखटे म्हणजे निरुपयोगी, काही त्यांचा उपयोग नाही, खोटे. आणि केवळ शब्द ज्ञान असणारे आणि कामना भरपूर ज्यांच्या अंतःकरणात आहेत असे. बहुत ज्ञाती नागविनी, कामनेने वेडी केली, कामना इच्छिताची मेली बापुडी मूर्खे, असे अशा ज्ञानी पुरुषांनी खूप लोकांना फसवले आतापर्यंत. त्यांच्याकडं काही ना काही मिळावं म्हणून अमाप गर्दी होते, लोक कामनेने वेडे होतात. कामना इच्छिताची मेली बापुडी मूर्खे, निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत. शेवटी सगळं सत्ता संपत्ती आणि विषय हे ज्याच्या भोवती फेर धरून नाचतायत अक्षरशः, आणि त्याच्याकडे येत आहेत जे लोक त्यांच्याही मना याचाच फेर धरलेला आहे. अशा समुदायामुळं आणि अशा सद्गुरूंमुळं काय होणार आहे असं समर्थ विचारतात. म्हणून निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, म्हणून कोणतीच कामना नाही. समर्थांनी एका ठिकाणी म्हटलंय, लोक शोधून पाहती अंतर तरी वासना दिसेना. याला काय हवे असं विचारलं तर याला काहीच नकोय, निशेष कामना रहित ऐसा तो विरूळा संत असे संत फार क्वचित असं ते म्हणतात. अवघ्या वेगळे मत अक्षयी ज्यांचे, त्यांचं जे मत असतं ते मत म्हणून सर्वांच्या पेक्षा विपरीत वेगळं असं मत ते नेहमी प्रतिपादन करतात. अवघ्या वेगळे मत या निशा सर्व भूताना तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे ज्या ठिकाणी सर्व निद्रिस्त असतात म्हणजे उत्सुक नसतात, ज्या मार्गाला कोणी जायला फारसा तयार होत नाही, ज्या ठिकाणी सर्वांची जणू रात्र असते, निशा असते, त्या ठिकाणी अत्यंत जागरूक असणारा, आत्मज्ञान मिळवण्याच्या बाबत अत्यंत जागरूक असणारा, यस्याम जागृती भूतानी आणि ज्या ठिकाणी सगळे अतिशय जागे असतात, मी एका ठिकाणी गेलो, तो लग्न समारंभ होता आणि मी महाराज आहेच आता, मला स्वामी म्हणून बसवलेलं होतंच तिथं, आणि असे अजून तीन महाराज चार महाराज माझ्या भोवती होते, एक व्यवस्थित जटा वगैरे दाढी असे चांगले ग्रह, सगळे चांगले लोक होते, त्यांचं बोलणं स्वच्छ. संयमित मधून मधून ओळखणारे लोक, कोणी मला नमस्कार करून जात होते, कोणी दुसऱ्याला नमस्कार करून जात होते, कोणी चौघांनाही नमस्कार करून जात होते, असं सगळं चाललं तर आम्ही एकमेकांमध्ये बोलत होतो. तेवढ्यात एका महाराजांचा एक कोणीतरी ओळखीचा मनुष्य आला, तो महाराज म्हणून त्यांना ओळखत नव्हता तर तो त्यांचा मित्र होता, तर त्यांनी येऊन त्यांच्या खांद्यावर थाप टाकली, दोघांनी शेक हँड केलं, चेहराच बदलला आणि म्हणाले की अरे तुझा तिकडं त्या लोणावळ्याच्या तिकडं प्लॉट आहे ना, आपण घेतला होता तर त्याला चांगला भाव येतोय, मी विकतोय. तर हे लगेच म्हणाले किती भाव काय, सगळं त्यांचं संपूनच गेलं, अजून ठेवावा का काढावा काय करावं याच्या चर्चेमध्ये ते इतके रंगून गेले. आणि मग नंतर कोणते शेअर्स आपण घेतलेत, कोणते विकलेत, आता सध्या आपलं काय चाललंय ते विसरून गेले की आपण महाराज लोकांमध्ये बसलेलो आहोत. बर तेवढं झालं की त्यांच्याकडे जे लोक येत होते त्यांना आशीर्वाद देत होते, पाठ थोपटत होते. निशेष कामना रहित ऐसा तो विरूळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षयी ज्यांचे, ज्यांचं मत सर्वांच्या पेक्षा वेगळं असतं. सर्वांच्या पेक्षा वेगळं म्हणजे सर्वजण जर संसारात रमलेले असतील तर हा त्यांना देखील संसारातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो, तो रमण्याचा प्रश्नच येत नाही, तो स्वतःला सांभाळून असतो, संयमी असं म्हटलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी सगळे अत्यंत जागे असतात तिथं हा झोपलेला असतो, आणि सर्व जिथं झोपलेले असतात त्या ठिकाणी हा अत्यंत जागरूक असतो. कामना रहित निशेष कामना रहित असा खूप विरळा असं समर्थ म्हणतात. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांनी केवढी धन दौलत दिली, तुकाराम महाराजांनी ती परत करून टाकली. तुमचे येर वित्त धन ते माझ मृत्तिके समान, हे विरळाच समर्थांना राज्याची सनत लिहून झोळीमध्ये घातली. लोकांकडून अपेक्षा करणारा असा असा सद्गुरु नसावा, असा संत नसावा, समर्थांनी ती आशीर्वाद म्हणून परत शिवाजी महाराजांना देऊ टाकली. भगवंतांनी निर्माण केलेल्या या जगडव्या विश्वातली एक भूमिका सद्गुरूंकडे आलेली असते, एक भूमिका एखाद्या राजाकडे आलेली असते, ज्यांनी त्यांनी आपली भूमिका पार पाडायची आहे. मुख्यतः चालवणारा तो आहे, याचं भान सद्गुरूंनी तरी ठेवायला पाहिजे की नको, की त्यांनी लगेच राज्य करायला सुरुवात करायची, राज्य करायला नाही सुरुवात करायची. अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. हे सगळं का होतं? तर खरं म्हणजे सगळ्यांच्याच ठिकाणी एक अक्षय ठेवा, अविनाशी ठेवा. परमात्म्याचा असीम आनंद, शांती, सुख, समाधान ज्याकरता जीवन मिळालेलं आहे, तर ते त्याच्यामध्ये स्वतः रमून राहणं आणि ते मिळवणं, ते कसं मिळवायचं ते शिकवणं, हे सद्गुरूंचं काम आहे. पण समर्थ म्हणतात, तरी पांगडा फिटेना शरीराचा, देह तादात्म्याचं अवलंबित्व संपत नाही, तेणे मार्ग ईश्वराचा चुकवली जाती. त्यामुळं ईश्वर प्राप्तीचा मार्ग यांच्याकडे येणारे श्रोते चुकतात आणि हे देखील याच्यामध्येच शरीराचा पांगडा अवलंबित्व त्याच्यातच रमलेले असतात. असे सद्गुरु नसावेत असं समर्थ म्हणतात. सिद्धी आणि सामर्थ्य झाले त्याने देहास महत्व आले, पुढे बेचांड बळकावले देहबुद्धीचे, सांडूनी अक्षयी सुख, सामर्थ्य इच्छिती तेची मूर्ख, कामने सारिखे दुःख आणिक काहीच नाही, ईश्वरे वीण जे कामना, तेनेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वरपणे प्राणी, होता शरीरासी अंत, सामर्थ्यही निघोनी जात, सेखी अंतरला भगवंत कामना गुणे, म्हणून मी निकामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरु पैल पारू पाव विभवाचा. पुढच्या वाटेला पाहू. हरि ओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोरयागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यांजगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा बृहत्कस्य सिद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमात्मा ससद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमाहु ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय कबीर सनातन। हरि हरि।
अपन ज्ञानेश्वरीचं पारायण संभक्त मंत्राचं वर्णन करणार आहोत।